चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उसाने भरलेला ट्रकचा ऍक्सिडेंट। साखर कारखाना सुरू झाल्यावर लगेचच रस्त्यांवर उसाने ओव्हरलोड झालेले ट्रक गतीने धावत आहेत, यामुळे दुर्घटनेची शंकाही वाढत आहे। रविवारी रात्री माधो टांडा कडून येणारा उसाने भरलेला एक ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पोलीसच्या रेलिंगमध्ये घुसला। ट्रकचा वेग इतका होता की रेलिंग एका बाजूने तुटले। ट्रक अडकल्याने दोन्ही बाजूने वाहनांची लाईन लागली। रात्री खूप उशिरा ट्रकला तिथून काढल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली।